कॅमेरा ऍक्शन.
हाय, मी प्रियदर्शन जाधव. तुम्ही ऐकत आहात लाइट्स कॅमेरा ऍक्शन माझ्या आणि कलाकार श्रुती सोबत.
पहिली गोष्ट प्रियदर्शन, तुझा जन्म कुठला आणि तुझे नाव, एवढं मोठं नाव प्रियदर्शन कोणी दिलं बाबा?
माझा जन्म कोल्हापुरात झाला आणि आम्ही ज्या घरात राहत होतो तिकडे बाजूला डॉक्टर अजित कित्तुरू म्हणून राहतात, खूप मोठे डेंटिस्ट आहेत. तर ती विजू मावशी जी आहे, म्हणजे अजित काका जी बायको आहे, तिने प्रियदर्शन हे नाव मला दिलं होतं. माझ्याहून भयानक माझ्या मोठ्या भावाचं नाव आहे, ते हर्षवर्धन आहे. त्यामुळे आम्हाला बॉक्सेस पुरायचे नाहीत फॉर्म भरताना. हर्षवर्धन प्रताप सिंह जाधव, बॉक्सेस संपले पुढे आपलं मग. त्यामुळे आम्ही HPJ आणि PPJ असं आम्ही एकमेकांना सोपं करून टाकतो. हिंदुस्थान पेट्रोलियम जाधव आणि PJ जाधव असं केलेलं.
आणि मला सांग की घरात कोण कोण असायचं, तुझं घर कसं असायचं?
माझा ज्या घरात जन्म झाला ते घर खूप मोठं आहे, 8-9 खोल्यांचा बंगला आहे तो, घर नाही. त्यामुळे मी जन्माला आल्यापासून माझी एक स्वतंत्र खोली होती आणि माझ्या घरी असं टिपिकल कोल्हापूर सारखं वाडे रांगडे लोक वगैरे असं माझ्या घरी अजिबातच नव्हतं. माझी आई शिवाजी युनिव्हर्सिटीमध्ये लायब्ररियन होती आणि माझे वडील नर्मदा सिमेंटमध्ये होते आणि अत्यंत माझ्या घरी अप्रतिम लिबरल असं वातावरण होतं. एक मला नक्की पक्का आठवतं, मी या क्षेत्रात का असावा, कारण सुट्टीत युजुअली सगळे फिरायला जायचे, आम्ही जायचो नाही अशातला भाग नाही. पण त्यावेळेला VCR सिनेमे बघायचं एक फार मोठं क्रेज होतं, तर माझे वडील ॲट अ टाईम 20-21 सिनेमे आणायचे. त्यांचा चॉईस असा एकदम ही होता की ब्रिज ऑन द रिव्हर क्वाय बघ, Airport 80 बघ, गन्स ऑफ नेव्हर ऑन बघ. ज्या ॲक्शन बघायचे तर मी जॅकी चॅनचे ॲक्शन सिनेमे आण. मला असं वाटतं त्यामुळे त्या वातावरणाचा, माझ्या घरात असणाऱ्या लोकांचा, आई वडील इतके घरी निवांत होते. माझ्या घरी कधीही असा विरोध झाला नाही की तू या क्षेत्रात जाऊ नकोस, कारण मी 11वीतच या क्षेत्रात यायचा निर्णय घेतला आणि तोही कोल्हापुरात, म्हणजे 10वीत. तर ते म्हणाले हा जा एकटा मुंबईला म्हणून. तर एवढं निवांत होतं, म्हणजे तुला करायचं तर कर, पण बघ म्हणजे जमलं तर कर, नाही तर काय आहेच सगळं व्यवस्थित.
मला सांग, काही रूल्स असतात ना घरामध्ये, तुमच्या घरात काय रूल्स होते?
रूल एकच होता, भावाबरोबर भांडायचं नाही. आणि मी अत्यंत ट्रबलसम मुलगा होतो, माझं चाइल्डहूड अत्यंत ट्रबल्ड गेलेलं आहे आणि ते सगळ्यांच्या दृष्टीने. मी अभ्यासात चांगला नव्हतो, मी खेळात चांगला नव्हतो, मी चित्र काढण्यात चांगला नव्हतो, मी कशातच काहीच एक्सेल होत नव्हतो. मला 8वीपर्यंत भीती वाटायची, मी दिवा लावून झोपायचो, मला भीतीच वाटायची, मी लाईट बंद करायचे नाहीत घरातले. असं का झालं मला माहिती नाही, पण कदाचित मी ज्या शाळेमध्ये 7वीपर्यंत होतो त्या शाळेमुळे असं झालं असेल. माझ्यावर खूप त्या शाळेत रॅगिंग झालं, ती सगळी मुलांची शाळा होती. मी असा बारीक कडका होतो, मला 20-20 मुलांनी मिळून मारलेलं आहे शाळेमध्ये, मला कपडे फाडलेले आहेत, माझे डबे चोरलेले आहेत. त्या शाळेत एक हे होती, विहीर होती, आणि त्या विहिरीला वरून लोखंडी जाळं होतं. मला त्या लोखंडी जाळ्यावर सुद्धा फेकलेलं आहे मुलांनी, असले भयंकर प्रकार चालायचे. आणि घरचं एक मला नक्की आठवते, जिकडे कुठे जाल ती कुठे गेलोय ते सांगायचं, कारण माझी एक सवय अशी होती. मी फार ह्या सगळ्या प्रकारामुळे एकटा एकटा राहायचो. माझ्या घरी यायला बस असायची, तर मी ती बस मॅक्सिमम वेळ चुकवली आणि चालत घरी आलो. केवळ मला एकट्याला माझा वेळ खूप वेळ मिळतो, म्हणून एक 7-1 किलोमीटर चालायला मिळतो. म्हणून तेव्हा तो रूल खूप स्ट्रिक्ट झाला की जिकडे कुठे जाशील ते कळवायचं, कुठे कुठे निघालंयस ते सांगायचं.
तुला लहानपणी कुठल्या अतरंगी सवयी होत्या आणि तू कुठले खेळ खेळायचास?
हे जरा खूप फिल्मी वाटेल पण हे खरं आहे, मी एकटाच बॉलिंग टाकायचो, मग मी ऑपोजिट अँगलने एकटाच कुणीतरी बॉल टाकतंय असं इमॅजिन करून एकटाच मारायचो, मग मीच फिल्डिंग करायचो. मी अशा टाळ्या वगैरे वाजला असा मीच आवाज काढायचो, मीच स्कोरबोर्ड ऍडजस्ट करायचो आणि मीच माझी मॅच जिंकायचो. किंवा माझ्या घराच्या बाजूला धनवडे नावाचे गृहस्थ राहतात, या धनवड्यांकडे काय असेल, प्राणी कुठले असतील, 7-1 साप होते, एक फॉरेनहून पकडून आणलेले 2-3 पोपट होते, एक कायम डांबून ठेवलेलं एक कॉन्स्टेशन कुत्र होतं, एक घोडा होता त्यांच्याकडे, त्यांचा स्वतःचा पीर होता, प्लस त्यांच्या दारात गणपतीचं देऊळ होतं. आणि माझ्या घरात मी घरी झोपलेलो असताना आईनं असं दाराची अशी थोडीशी फट उघडून सांगितलं, अजिबात बेडवरनं खाली उतरू नकोस. माझ्या बेडखाली कोल्हा होता आणि मला एवढं आठवतंय, मी बैठक असल्यामुळे दरवाजाची एक बाजू बंद केली, दुसरा दरवाजापाशी गोणपाट लावलं, ते अशा पद्धतीने लावलं ते पळालं तर त्या गोणपाटात घुसलं पाहिजे. एका पॉइंटला मी त्याला हुसकत हुसकत त्या गोणपाटात आणलं, त्या गोणपाटात त्याला बांधलं आणि शिवाजी युनिव्हर्सिटी नावाचा मोठा एरिया जिकडे अजूनही कोल्हे सापडतात खूप, त्या भागात जाऊन मी ते गोणपाट रिक्षात न सोडून तो कोल्हा सोडून आलो. आत्ता मला हे वाटतं, पण मी ते केलं होतं त्यावेळेला डेअरिंग. 93.5